कमरिया हिला दे स्त्री फिल्म से ये अमेजिंग सा गाना, और इसी गाने के साथ जो अमेजिंग सा हमारा आज का सवाल है ना, उसके बारे में अलग अलग बहुत सारे ओपिनियंस आ रहे हैं यहाँ पर, उसके बारे में चर्चा करेंगे. माही नहीं आता मला कॉल केला होता, तिचं काय म्हणणं आहे ऐकूयात आपण. एक्झॅक्टली मी तुम्हाला विचारलं होतं ना की अर्ध्या तासाचा जो लंच ब्रेक आहे त्यामुळे कामं पटापट होतील का?
आप बस क्या यार, लंच टाइम पहले ही मिलता, 15 मिनट है और उसमें आप लंच टाइम कम कर रहे हो.
आपको 15 मिनट ही मिलता है?
नहीं, एक्चुअली होता तो ऑफिशियली बोलने के लिए हाफ एन आवर, बट हाफ एन आवर नहीं होता है, वो एक्चुअली काम हो जाता है. तो हम तो कभी कभी ऐसा होता है कि लंच करते भी नहीं है, और अगर करते भी है तो खड़े खड़े जल्दी जल्दी कुछ दो निवाले खा लिए, वापस जाओ और फिर वो हमारे सैंपल्स चेक कर लो. हमारा ऐसे ही होता था. हाँ, तो पेशेंट्स लाइफ इज मोर इम्पोर्टेंट देन आर लंच, नो? तो इसीलिए हम लोग पैसा भी होता है. हाँ, खाने के लिए पैसे कमाते हैं, बट क्योंकि लाइफ भी तो उतनी इम्पोर्टेंट होती है ना.
राइट, आपका प्रोफेशन वैसा है तो उसके वजह से कुछ कर भी नहीं सकते.
हाँ,
अभी इनका प्रोफेशन ही ऐसा है तो ये कुछ कर भी नहीं सकते. बऱ्याचशा लोकांचं असं होतं, म्हणजे आधी मी ज्या ठिकाणी काम करायचे ना तिकडे असं व्हायचं माझं बऱ्याचदा. रादर इंजिनिअरिंगला असताना सुद्धा, म्हणजे इतकं जास्त काम असायचं ना स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा, की जेवायला कधी कधी वेळही मिळायचं नाही, अख्खा दिवस उपवास घडायचा आणि मग संध्याकाळी जाऊनच जेवण मिळायचं, पण गोष्टी वेळेत व्हायच्या. असं जर का शिस्त लावून दिली ना की ही गोष्ट या या वेळेत इतक्या इतक्या वाजता अशी झाली पाहिजे, तर चांगलं असतं कधी कधी. किंवा कधी कधी असंही असतं की यार तुम्हाला फ्री जर का सोडलेलं आहे पण तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामाची व्हॅल्यू आहे म्हणून तुम्ही सगळं वेळेत करताय, असं जसं मगाशी एका कॉलमध्ये आपल्याला कळालं की कामाची निष्ठा महत्वाची आहे. तुमचं मत काय आहे, जर का अर्ध्या तासाचाच लंच ब्रेक ठेवला तर कामं पटापट होतील का, कामावरती फरक पडेल का? तुमचं मत सांगा मला माझ्या सोशल मीडियावर. बाकी गाणे आपके लिए यहां पर रेडी है, उसके लिए स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम. बजाते रहो.